हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो हिरण्यबाहवे सेनाने दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य पशूनां पतये नमो नमः। सस्पिञ्जराय द्विषीमते पथीनां पतये नमो नमो। बम्लुषाय विव्याधिने नानां पतये नमो नमो। हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो। भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो। रुद्राजातता विनेक्षेत्राणां पतये नमो नमः। सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो। रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो। मन्त्रिये वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो। भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नमः। उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नमः। कृष्णवीताय धावते सत्त्वनां पतये नमः। नमस्सहमानाय निव्याधिन आव्याधिनां पतये नमो नमः। ककुमाय निषङ्गिणे सेनानां पतये नमो नमो। निषङ्गिणे शुलिमते तस्कराणां पतये नमो नमो। वञ्चते परिवञ्चते सायूनां पतये नमो नमो। निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः। सुखाविभ्यो निरागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमो। सिमद्भ्यो नक्तं चरद्भ्य प्रकृन्तानां पतये नमो नमः। उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमः। इषुमद्भ्यो नन्वाविभ्यश्च वो नमो नमः। आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नमः। आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमो। त्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नमः। आसीनेभ्यश्चयानेभ्यश्च वो नमो नमः। स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमः। तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः। सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः। अश्वेभ्यो श्वपतिभ्यश्च वो नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी आज सर्वत्र कुठे काका आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 10 जुलै 1991 माया पाषाणी संध्याकाळचे केंद्र केंद्रामधील साधकाद्वारे होणाऱ्या सद्गुरु स्तवनाच्या कार्यक्रमात आजपासून सुरुवात होत आहे। 26 जुलैला मुख्य कार्यक्रम होणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सद्भक्त श्री मकरंद कोपरकर करीत आहेत आणि या सद्गुरु स्तवनाच्या सोहळ्याचे ओपनिंग बॅट्समन आहेत सद्भक्त श्री पंकज करवंदे। त्यांचे नंतर सद्भक्त प्राध्यापक मीराताई देशमुख माणिकताई दीक्षित यांचे भावपुष्पानंतर सद्भक्त श्री अरुण आठडे हे नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी हा भंग म्हणतायत। सर्वजण डोळे मिटून तन्मय होऊन समरसतेने ऐकत आहेत। अभंग संपल्यावर भले शाबास म्हणून स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलायला सुरुवात करीत आहेत। हा एक आनंद कल्लोळ आहे। जितका लुटता येईल तितका लुटा आणि मोठ्या प्रमाणे तो वाटा विश्वामध्ये. इथे हे सुखाचे साम्राज्य आहे, जिथे सुखाची देणी घेणी मंदावं लागतात. सद्गुरु स्तवन हे निर्गुण स्वरूपाचे स्तवन आहे. अवजानंती माम मूढाम मानुषीन तनु असितम, मनुष्याचे रूपात देखील मी मनुष्य नाही अशा बोधात सद्गुरु असतात. ते आपल्याच पद्धतीने येतात, सोपवलेले कार्य करीत राहतात आणि जातात अगदी सहज. सहजचे आलो सहजची जातो, राहुणी जनी विजनी अशा प्रकारे. हे विश्व तर विविध पदार्थांनी भरलेल्या ताटासारखे आहे. विविध प्रवृत्तींच्या माणसांनी नटलेले हे विश्व त्यांच्या अवतीभोवती असतं, तरीही ते त्यामध्ये ओतप्रोत भरलेला परमात्माच पाहतात. अनंत देशे अनंत रूपे देखिले न्यासी, बापरकुमा देवी वरासी खून बांधली कैसी. गेल्या 60-70 वर्षात माझा अनेकांशी अनेक प्रकारे संबंध आला, परंतु माझा कोणाशीही संघर्ष झालेला नाही. ही माझ्या सद्गुरूंची माझ्यावर कृपा आहे असे मी मानतो. आपल्याही अंतःकरणात सद्गुरूविषयींचे भाव दाटलेले असतात. त्यांचे वर्णन करताना कोणाचीही तारंबळ सुटते. त्यांचे गुणवर्णन केल्यामुळे आपलाच फायदा होतो. ज्या अर्थी प्रत्येक व्यक्तीत भगवंत आहे, त्या अर्थी प्रत्येकाच्या अंगी काही एक गुण असतातच, ते शोधून घेतले पाहिजेत. दुसऱ्याचे गुणवर्णन करण्याची सवयच लागली पाहिजे. दोष पाहायचेच नाहीत. एक वर्षभर तरी मी कोणाचेही दोष पाहणार नाही, आणि एकदा जरी तसे झाले तर एक सहस्रवेळा नाम घेऊन ते पाप धुवून टाकीन असा निश्चय करावा. म्हणजे अंतःकरण शुद्ध होऊन त्यात सद्गुरु विराजमान होतील. सद्गुरूजवळ स्वभावाला औषध असते. शिष्याच्या स्वभावात ते पालक घडून आणतातच. शिष्य कसाही असला, दुटप्पी वागत असला तरी. नुकताच माझ्या वाचनात एक विनोद आला, त्यात गुंडूपंत बंडूपंतांना विचारतात, का हो बंडूपंत, तुम्ही ऑफिसमध्ये तर अगदी वाघ म्हणून दरकाळ्या खोलीतच फिरत असता, मग घरी असे शेळपटासारखे का वागता? त्यावर बंडूपंत म्हणतात, मी घरी अगदी वाघच असतो, पण माझ्यावर घरची रणचंडी दिली श्वास झालेली असते ना, अशी मजा आहे. हरी हरी. पुढील केंद्र बुधवार दिनांक 31 जुलै 1991 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ऐसे नी जे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपामणी साठवणी माते. या ओळीवरील सद्भक्त श्री बापूसाहेब भिशेकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. येणारा प्रत्येक क्षण आनंदात घालवावा. आपण ध्यान करतो आनंद होतो, ज्ञानेश्वरीच्या एखाद्या ओळीचे चिंतन करतो आनंद होतो. आनंद हा दुर्मिळ नाही, आपण तो घ्यायला शिकले पाहिजे. आपलं मन हे आनंद ग्रहण करायला समर्थ केले पाहिजे. मनयेव कारणं बंध मोक्ष यो हो, मन ज्याचे निर्मळ झाले म्हणजे काम क्रोधादी षड्रिपू कमी झाले त्याला आनंद सहज आहे. आनंदाच्या आड आपल्याच सवय येतात. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवण्याची काही ना सवय असते, तर काही ना दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देण्याची. त्या सर्व सवयी सोडून देऊन आनंद घ्यायला शिकले पाहिजे. अंतर्मुख होऊन एकांतात तास दोन तास ध्यान करावे, ज्ञानेश्वरी श्रवण मनन चिंतन करावे आणि त्याप्रमाणे आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आनंद प्राप्त होईल. पेरुणी शेता जाईजे पूजुनी देव पाहिजे, तशी प्रत्येक व्यक्तीची मनातून पूजा व्हायला पाहिजे, मग आनंदाला काय कमी, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज ही सर्वांचीच तुमची व माझी माऊली आहे. त्यांना आळंदी वल्लभ अध्यात्म विद्येचे वल्लभ म्हणतात आणि आपल्याला मात्र धेनू वल्लभ म्हणतात. गेल्या 15 दिवस चाललेल्या सद्गुरु श्रवणामध्ये तुम्ही मंडळींनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल मी फार ऋणी आहे. सगळ्यांनी आपले प्रेमभाव व प्रेम व्यक्त केले, दगडावर जसे पाणी उतून उतून देव निर्माण होतो तसे तुम्ही माझ्यावर प्रेम उतून उतून मला प्रेम केले. तुम्ही जितके प्रेम माझ्यावर करता तितके मला करता येत नाही. स्त्रिया जेवढे प्रेम करतात तेवढे पुरुषांना करता येत नाही. मलाही तेवढे जमत नाही. मी कोणीही नाही. ज्ञानी तर अजिबात नाही. आदिनाथ देखील जेथे कापडी आहेत तेथे मी झाडू असे कसे म्हणता येईल. पुढील केंद्र शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 1991 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. केंद्राच्या कार्यक्रमांतर्गत श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ऐसे नी जे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगदुपामणी साठवणी माते या मागच्या 63 क्रमांकाच्या ओळीवरील सद्भक्त प्राध्यापक निनाताई भावे यांच्या निरूपणानंतर स्वामीजी बोलतायत. मोक्ष सम्यक शांती प्राप्त होते ती ध्यानामुळे. शरीर न टाकता व्यवहार न सोडता महात्मे शांत राहतात. स्वामी स्वरूपानंद असेच राहत असत देसाई यांच्या घरी आंब्याच्या टेचावर नारे देत नीटनेटका व्यवहार करीत असत शांतपणे. अशी शांती मिळवणे व ती शांती मिळवून टिकवणे अवघड आहे. घर बांधले की मी सुखी व शांत होईल ही कल्पनाच चुकीची आहे. कारण मग सर्व घर मालक सुखी व शांत झाले असते तसे दिसत नाही. म्हणून ध्यानाने हे शक्य होते. नामाने पण शांती नव्हते. तसे सतत परोपकार केल्याने सुद्धा बहुतेक संतांनी सर्वच मार्ग हाताळलेले आहेत. ध्यान नाम श्रवण सत्संग इत्यादी एकाग्र अचल मनाला फार महत्व आहे. गणित सोडवताना एकाग्रता ध्यान करताना एकाग्रता. ध्यानाला बसले की बसले आता 1.5-2 तास उठणे नाही. मग दुसऱ्याने आपल्याला उठवावे. स्थैर्याला म्हणजे स्थिर मनाला अतिशय महत्व आहे. तल्लीन मनाने नाम घेणे पूजा करतानाही एकरूप होणे यामुळे मन आत्मसंस्थ राहते. ज्या क्षणी जशी परिस्थिती असेल त्या क्षणात जगता आले पाहिजे. लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. मीनाताईचे निरूपण फार चांगले झाले पण ते कांचनच्या डोक्यावरून गेले. कांचन निरूपणाची उवी शोधत बसली होती. कारण याच उवीवर बापूसाहेब भिशीकरांचे निरूपण होऊन गेले म्हणून असेल काय. असो निजज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी पुरुष त्रिभुवनात हसत खेळत सुखाने राहतात. कसे तर मग पिकलिया सुखाचा परिमळू का निवालिया अमृताचा गाळू तसे सुखरूप. जगद्रूप परमात्माच जीव व विश्व झाला. त्याला म्हणी साठवून राहणाऱ्या संतांना मी डोक्यावर घेऊन नसतो असे भगवंत म्हणतात. आपलं जे शुद्ध स्वरूप ब्रह्म तेच आपलं गंतव्य ठिकाण आहे. प्रत्येक क्षणाला सुख आहेच. त्यामध्ये राहण्याऐवजी दुःख शोधून काढण्याचे आपलेच तंत्र असते. आनंदाचे शेकडो प्रसंग आपण अनुभवले असतात त्यांच्या आठवणीत राहावे. आत असलेला आत्माराम त्याच्या स्मरणात राहण्याऐवजी देव बाहेर शोधी छिंटतो. तुकोबा म्हणतात देही असोनिया देव वृथा फिरती निर्दैव. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंदे तीर्थगामी. तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना. अंतर्मुख होऊन आत पाहिलं की तो देव भेटतो आनंद होतो. ज्या जगात आपण राहतो त्या जगात राहून तुकोबा सहित सर्व संत आनंद भोगतात. आनंदाच्या पोटी साचविल्या आम्ही पोटी असे म्हणतात. तर ज्ञानोबा तैसा वाघ विलास विस्तारू गीता फेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. काय गोड गोड उभी आहे आणि तीही गोड वाणीच सांगतायत. ही संतवाणी किती मधुर किती गोड असते तशी आपलीही वाणी गोड असावी. जिव्हा मे मधुमत्तमा ती देवयानी म्हणते ना कचाला. मधु मधुरा तव गीरा तुझी वाणी किती मधुर किती गोड आहे. असं जर एखादी भगिनी आपल्या पतीला म्हणेल तर ते किती आनंदाचं होईल. मी अशा दिवसाची वाट पाहतोय ज्या दिवशी पती पत्नीचं गुणगान करेल आणि पत्नीही पतीला चांगलं म्हणेल त्याने काहीही दिले नसतानाही अशा दिवसाची मी वाट पाहतोय. हरी 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 ओम तत्स. हरी हरी। पर्वाच्या पाचव्या रविवारी एसपी कॉलेजच्या स्टुडंट हॉल मध्ये एक सत्संग झाला। त्या सत्संगामध्ये मिलिंददादा एक उत्तर देत होते आणि ते उत्तर आणि प्रश्न याची एक जुगलबंदी सुरू होईल की काय असं वाटत असल्यामुळं मी त्या प्रश्नोत्तरांच्या दरम्यान मध्येच थोडा हस्तक्षेप केला आणि मिलिंददादांच्या ऐवजी मी एक दोन वाक्यात उत्तर दिलं। त्या उत्तरांवरून मला कालपासून परवापासून बरेच प्रश्न आले। कोणी फोनवर विचारलं, कोणी समक्ष विचारलं, त्यावरून आता मी परत बोलतो आहे। ज्यांनी विचारलेलं होतं ते असं म्हणत होते की वाडवडलारजीत पुष्कळ देव आमच्या घरी आहेत, ती पूजा त्यांची पूजा करण्यामध्ये कुठलाही रस वाटत नाही, वेळही फार जातो आणि अनिच्छा असल्यामुळं अशा प्रकारची पूजा करावी का। खरंच परमार्थाच्या व्यासपीठावरून बोलताना अशी पूजा करू नये असंही धड मिलिंददादांना सांगता येत नव्हतं आणि ते ज्या पद्धतीने गांभीर्याने उत्तर देत होते त्याच्यावर त्यांचा सरळ प्रश्न जसाच्या तसा शिल्लक राहतच होता। असं असल्यामुळं तेव्हा मी असं म्हटलं की तुम्हाला जर करायची नसेल तर तुम्ही करूही नका, जेवढी करायची असेल तेवढी करा, जेवढ्या देवांची करायची असेल तेवढी करा। वाडवडलांनी जमवलेले देव आहेत, तुम्ही तुमच्या आवडीने जमवलेले नाहीयेत आणि तेव्हाच्या पिढीमध्ये त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं। पूजेमुळे तुम्हाला परमार्थाबद्दल थोडक्यात अनावड निर्माण होत असेल तर अशी पूजा करण्याचं काही कारण नाही। मग ते म्हणाले त्या देवांचं काय करायचं, म्हणलं विसर्जन करा किंवा कुठं देवळात नेऊन ठेवा। त्याच्यावर काल मला असंही कोणी येऊन म्हणालं की देवळात हल्ली पाट्या लावलेल्या असतात की इथं आपल्या घरातले देव अडून ठेवू नयेत अशा पाट्या लावलेल्या असतात, मग काय करायचं, म्हणलं विसर्जन करा। तर त्या भगिनी म्हणाले की चांदीचे देव आहे तो, चांदीचा बाळकृष्ण, चांदीची अन्नपूर्णा, चांदीचे देव आहेत आणि सुनांनी माझ्याकडे परत आणून दिलेत, आम्हाला हे काही करायचं नाहीये म्हणून। मी म्हटलं त्या जर चांदी आहे तरी देखील त्याग करतायत तर विसर्जन करा, पण चांदीच असेल तर त्याचे ग्लास वगैरे करा वापरा आणि त्यांना त्यांना देखील परत द्या की हे तुम्ही आम्ही करणार नाही म्हणून मला आणून देऊ नका, तुमचं काय करायचं ते करा म्हणून सुनांना देऊन टाका, त्यांना काय करायचं ते करू देत त्याचं। त्याच्यानंतर परत तशाच प्रकारे दोन चार फोन दिवसभरात आले, मुळात पूजा करावी का, पूजा करण्यामध्ये रस नाहीये। तुम्ही लक्षात घ्या की मी इथं जी उत्तरं तुम्हाला देईन तर ती कर्मकांडात्मक निश्चित नसतील, एक ती पारंपरिक कल्पनांना कदाचित छेद देणारी अशी देखील भासतील वाटतील, पण ती परमार्थाला मात्र धरून असतील, शुद्ध परमार्थाला अध्यात्मशास्त्राला धरून असतील। पूजा हा एक साधना प्रकार आहे, तुम्हाला तो साधना प्रकार अवलंबायचा नसेल तर अवलंबू नका। कोणी ध्यानाची सरसहा सक्ती करतं का, नामस्मरणाची कोणी सरसहा सक्ती करतं का, तीर्थयात्रेची कोणी सरसहा सक्ती करतं का,
साधना प्रकार आहेत. तुम्हाला तीर्थयात्रेत जायचं असेल तर जा, जायचं नसेल तर जाऊ नका. ध्यान देखील तुम्ही सगळे इथे येऊन बसता मोठ्या प्रेमाने आणि ऐकता म्हणून मी सांगतो की ध्यान करा, करायचं नसेल तर करू नका. तुम्हाला जो साधना प्रकार अवलंबायचा असेल तो साधना प्रकार तुम्ही अवलंबू शकता. साधना विरुद्ध साधना असं परमार्थात काही नाहीये. सगळ्या साधना चांगल्या आहेत आणि पूजा देखील अत्यंत चांगली साधना आहे. मात्र तो साधना प्रकार ज्याला जमतो त्याच्याकरता. भक्तीची व्याख्या नारदांनी केली त्याच्या आधी जे भक्त्याचार्य होऊन गेले त्यांच्यापैकी काहींची मतं नारदांनी भक्तीबद्दल दिली. त्याच्यामध्ये आपल्या शिष्याचं मत नारदांनी प्रथम दिलं. व्यास हे नारदांचे शिष्य, त्यांनी व्यासांचं मतच प्रथम दिलं. पूजा दिशु अनुरागः इति पाराशर्यः. पूजेमध्ये अत्यंत प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती असं व्यास म्हणतात. कथा दिशु इति गर्गः. गर्ग मुनींचं मत असं आहे किंवा गार्ग्य ऋषींचं मत असं आहे की पूजा कथा अत्यंत कथेमध्ये अत्यंत अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती. कितीतरी लोकांना कथा आवडत नाहीत, कितीतरी लोकांना पूजा आवडत नाही. एकच एक भक्ती प्रकार सगळ्यांना आवडत नाही. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. शांडिल्य असं सांगतात की अविरोध पद्धतीने आत्मरती ठेवणं म्हणजे भक्ती. नारद असतो आणि नारद याच्यापैकी एकही मत सांगत नाहीत. तदर्पित अखिलाचारतः. आपली सगळी कर्म त्याला अर्पण करून करावीत. तद्विस्मरणे परमव्याकुलता इति. आणि त्याचं जर विस्मरण झालं तर अत्यंत व्याकुळता निर्माण होणं म्हणजे भक्ती. अर्थात पूजा हा परमार्थ शास्त्रामध्ये मात्र एक साधना प्रकार आहे आणि सर्व साधना हाताळाव्यात तशी पूजा ही हाताळावी. आपण भारतीय लोक तर पूजकच आहोत, मूर्ती पूजक म्हणूनच आहोत. पण भारतामध्ये देखील विविध प्रकारचे संप्रदाय आहेत. त्याच्यामध्ये द्वैती अद्वैती, कोणी पूजा करेल कोणी पूजा करणार नाही. त्यामुळे शुद्ध परमार्थाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर पूजा हा जो साधना प्रकार आहे हा साधना प्रकार तुम्हाला करायचा असेल तर करा, करायचा नसेल तर करू नका असा आहे. परवा दिवाळीत इथं गायन झालं तर त्या गायनामध्ये गोरक्षनाथांचा एक सुप्रसिद्ध अभंग म्हटला गेला. गुरुजी मैतो एक निरंजन ध्याऊजी, दुजे के संग न जाऊजी. त्याच्यामध्ये मी दगडाला पूजणार नाही, झाडाला पूजणार नाही, मी तीर्थयात्रेला जाणार नाही. आणि हे मोठ्या प्रेमाने आणि आस्थेनी आपण ऐकतो आणि तीव्रतेने तशा प्रकारचा भाव धरून ऐकण्याचा अभ्यास करतो. पूजा या गोष्टीबद्दल अजून एक मात्र म्हणजे परमार्थात खेरीज देखील परमार्थाशी संबंध नसलेली अशी एक बाब आहे की ती कुळधर्मामध्ये आहे. कुळधर्माचा परमार्थाशी काही संबंध नाही. परंपरेने निर्माण होतो तो कुळधर्म. तुमच्या सासूबाई करत होत्या, सासूबाईंच्या सासूबाई करत होत्या, त्यांच्या सासूबाई असं पूर्वीपासून करत होते म्हणून सासूबाईंनी सुनेला शिकवलं. हा परंपरागत कुळधर्म आहे. याच्यात कोणाकोणा सासूबाईंनी अत्यंत भक्तीपूर्वक केलेलं असतं तर कोणीतरी एखाद्या सुनेनी बळजबरीने केलेलं असतं. उपवास देखील तसेच आहेत. विशिष्ट उपवासाच्या वेळेला सासूबाई घरात आग्रह धरायला लागतात की आता हा उपवास येईल तर आपण करायचा आहे बरं का. आणि सुनेला तो करायला लावतात, म्हणजे तो केला नाही तर जणू अरिष्ट कोसळणार आहे अशा प्रकारे त्या ते करायला लावतात. त्याचा परमार्थाशी किंवा अध्यात्माशी काही संबंध नाही. कर्मकांडात्मक गोष्टी या प्रत्येक घरामध्ये काही प्रमाणात असतात. ज्यांनी सुरू केल्या असे कोणीतरी फार प्रेमाने ते करणारे होते आणि त्यांच्यानंतर त्या गोष्टी एक प्रकारे ते करत होते म्हणून आपण करायला लागणं अशा प्रकारच्या होत्या. मी एक गोष्ट वाचलेली होती, की एक मनुष्य त्याचे दोन मुलगे तरुण मुलं अत्यंत लहान होती आणि तरुण वयामध्ये तो मनुष्य निवर्तला. त्याच्या बायकोनी मुलांचं पालन पोषण मोठ्या जिद्दीने केलं, कष्टानी केलं, कष्टानी सांभाळलं. हा कधीही दुपारी रात्री 9:30 दरम्यान 3 वेळेला विशिष्ट ठिकाणी जात असे घरातल्या. काय करत असे हे कोणी पाहिलेलं नव्हतं. तो गेल्यानंतर त्याच्या बायकोनी लक्षात घेतलं की त्या कोनाड्याच्या ठिकाणी जिथं तो जात होता तिथं होतं काय. तिथं विशेष काही नव्हतं, पण एका सुळाची प्रतिकृती असणारी अशी एक कांडी तिथं होती आणि तिने मुलं लहान असल्यापासून त्या मुलांना त्या कांडीची पूजा करायला शिकवलं आणि मुलंही सकाळी 9:30 दरम्यान, 12:30 दरम्यान, रात्री त्या कोनाड्यापाशी जाऊन पूजा करत असत. नंतर मुलं मोठी झाली, मोठी झाल्यानंतर आपल्या आपल्या पद्धतीने व्यापार व्यवसाय उदीम करून चांगलीच धनवान झाली. तेव्हा तिथं जी सुळासारखी काडी होती ती कालांतराने तांब्याची झाली. त्यांची आर्थिक परिस्थिती जशी सुधारली तशी ती चांदीची झाली आणि त्याच्याही पुढे आर्थिक परिस्थिती सुधारली तशी सोन्याची झाली. शिवाय त्या कोनाड्यालाही देव्हाऱ्याचं स्वरूप प्राप्त झालं. त्यांच्या वडिलांचा एक बालपणीचा मित्र, तरुणपणीचा मित्र, कितीतरी वर्ष परगावी होता, तो एकदा आला आणि मोठ्या समाधानाने आपल्या मित्राचा संसार पाहायला लागला. त्याच्या मुलांचं कर्तृत्व पाहायला लागलं, ते घर रिनोव्हेट केलेलं पाहिलं त्यांनी. आणि तो जो कोनाडा होता तो कोनाडा आता देव्हाऱ्यामध्ये परिवर्तित झाला हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला की हा कोनाडा जसाच्या तसा ठेवलाय. तर त्याची पत्नी म्हणाली की हो, त्या कोनाड्याच्या जवळ गेला तर एक सोन्याचा सूळ वजा अशी एक काडी तिथे ठेवलेली होती, त्याला फुलं वगैरे वाहिलेली होती. ती म्हणाली की इथं येऊन ते काय करत असत, थोडा वेळ थांबत असत, त्यामुळे आम्ही त्यांची स्मृती म्हणून मग इथं देव्हारा आणि तो सूळ. तर तो म्हणाला की इथे येऊन ते दात कोरत असत. सकाळी 9:30 खाणं झालं की दात कोरायचे, 12:30 जेवण झालं की दात कोरायचे, दातात त्याच्या अडकायचं आणि रात्री देखील दात कोरायचे आणि मग तो झोपायचा. तर ते दात कोरणं यांना पूजा साहित्यासारखं एक दैवत आहे असं वाटलं आणि मग नंतर त्यांनी त्याचा देव्हारा बनवून त्याचा अगदी सोन्याचं दात कोरणं बनवलं, पण तो त्यांच्या तऱ्हेने देव होता. कर्मकांड अशी निर्माण होतात, यांनी केलं म्हणून, त्यांनी केलं, त्यांनी केलं म्हणून आणि कोणी केलं. अंधेन नियमाना हा यथांधा हा. तुमच्या घरी कधी पत्र आली आहेत का की अमुक अमुक मंगळवार 11 करा आणि 11 जणांना पत्र पाठवा आणि करायला सांगा. हे मंगळवार केल्यामुळे अशी भरभराट होते, तशी भरभराट होते आणि हे न केल्यामुळे असं नुकसान होतं, तसं नुकसान होत. पूर्वी आम्ही बारामतीला असताना आमच्या घरी अशी 1-2 पत्र आलेली होती. आता अडचण अशी आहे की पूजा ही मोठ्या त्या त्या घरातली तेवढी ती एकमेव उपासना असते, ती शुद्ध परमार्थाची नसते. आध्यात्मिक दृष्ट्या त्याला तसं मोल काही नसतं, करणाऱ्याला माहीत नसतं. त्यामुळे तो नंतर करणाऱ्यालाही ते तशाच प्रकारे सांगतो. आपल्याकडे एक पूर्वी साधक यायचे, ते मला म्हणाले की माझी मुंज झाली 8व्या वर्षी आणि वडिलांनी माझ्या गळ्यात जी पूजा बांधली, मी इतका वैतागलो म्हणाले की माझ्या मुलाची मुंज झाल्यावर मी प्रथम ती त्याच्या गळ्यात लाटली. आता जर पूजेबद्दल असा भाव असेल तर त्या पूजेत अर्थ काय राहिला? म्हणून इथून दिली जाणारी जी उत्तरं आहेत तर ती उत्तरं पारमार्थिक अंगानी, आध्यात्मिक अंगानी अशी दिली जातील. तुम्हाला तुमचे कुळधर्म करू नका अशा अश्रद्ध बनवण्याकरता उत्तरं जरूर दिली जाणार नाहीत, पण तुम्ही जर तेवढे चौकस असाल आणि तितकेच बुद्धिवादी असाल तर करून पहा ना. दोनच देवांची पूजा करून पहा. साधारण जे प्रश्न आले ते पूजा करावी की करू नये, आपल्या आवडीप्रमाणे करावी, एका तरी फोटोची तरी करावी, सद्गुरूंची तरी करावी, मानस पूजा तरी करावी. देव किती असावेत, तुमच्या आवडी एवढे असावेत. हे झाल्यानंतर मला एक दोन जणांनी काय झालं, वसंत ऋतू आला. वसंत आला. तसं मला एक दोन जणांनी असंही सांगितलं की तुम्ही सांगता तशीच उत्तरं स्वामीजींनी दिलेली आहेत, तेही सांगतो बर का. मला विलास लगेचच भेटला, मला म्हणाला की मोरेश्वर जोशी ला स्वामीजी विचारत होते की कसा तुझा दिनक्रम असतो, तो त्यांनी सांगितलं काय काय करतो, पूजा करतो, किती वेळ लागतो पूजेला. तर तो म्हणाला की तास सव्वा तास लागतो. ते म्हणाले एवढा कशाला वेळ लागतो, तर तो म्हणाला की देव भरपूर आहेत, 30-35 देव आहेत. स्वामीजी म्हणाले कमी करून टाक, 30-35 देवांचं काही काम नाहीये, कमी करून टाक. आणि ध्यान मुख्यतः करत राहा असं स्वामीजी म्हणाले. गिरीश फाटक निला ते हात करते, पण जरा सांगतो की गिरीश फाटक निमाल सांगितलं की देव्हारा मी करणार होतो, तेव्हा स्वामीजी म्हणाले की घरात किती देव आहेत, तो म्हणाला छोटे छोटे 15-1 देव आहेत. ते म्हणाले कमी कर, जी तुझ्या बायकोबरोबर आलेली अन्नपूर्ण आहे आणि त्याच्या आधीच्या एका पिढीतली अन्नपूर्ण आहे, तेवढ्या दोनच देवी असू देत म्हणाले. बाळकृष्ण देखील 3-4 असण्याची गरज नाही, कमी कर. आधीच्या पिढीत आपल्या मुलीबरोबर विशिष्ट भावनेनी ते दिलेलं असतं. आता ते लोक गेले, ते सगळं झालं, ते देव कमी कर असं म्हणाले. त्यांनी असं होतं की एक 2-3 देवांची पूजा करायची तर मग मनपूर्वक तरी निदान करता यावी, अशा प्रकारचा अगदी कुळधर्माचं उच्चाटन करू नको, पण जे करशील ते थोडक्यात आणि मनोभावे कर असं त्यांचा सांगण्याचा अर्थ होता. सांग निला ते. स्वामीजी जे बोलतील ते अशा रीतीने म्हणजे आताचा चालू काळ लक्षात घेतला पाहिजे. काही काही मी एका घरी गेलो होतो तर त्यांच्या घराच्या रुंदीची एक संपूर्ण भिंत देवांनी भरलेली आहे, त्या देव्हाऱ्याची उंचीही भरपूर आहे. आता एखाद वेळेला शक्य आहे की ते करू शकतात, पण त्यांच्या नंतरचे लोक असं नाही करू शकणार. कधी कधी त्या वयामध्ये तो एक छंदही असतो, वेळ जाण्याचंही उत्तम साधन असतं. अशा सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मला असं म्हणायचं की मला काय सांगायचं ते तुमच्या लक्षात आलंय. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा असं समर्थ म्हणतात. पूजा प्रतिमा घेतात पण हा जो प्रतिमा देव आहे तर तो मुख्य परमात्मा आहे अशा भावनेने जर पूजला तर प्रतिमेची पूजा करणारा जो मी आहे तर तो मी देखील त्या परमात्मा भावाने प्रेरित होतो. ती भावना आपल्यावर देखील येते. अवतारी तरी निज धामा निघो निघेले परिते निज रूपे असती निज रूपते जगत ज्योती असं समर्थ म्हणतात. तशा प्रकारे पूजा करता करता देखील रामकृष्ण पूजा करायचे. जसा तसा भाव आहे त्यांनी जरूर करावी. प्रकृती परमार्थामध्ये प्रकृती वैचित्र्याप्रमाणे साधना वैचित्र्य देखील आहे. रामकृष्ण करत असत म्हणून तुम्ही करू शकाल असं नाही. आणि जर केलं तर ते त्यांच्या भावानी जर करता आलं नाही तर ते बेगडी ठरेल. ते कालीला कुंकू लावत असत स्वतःला कुंकू लावत असत. कालीच्या माथ्यावर फुलं वाहत असत स्वतःच्याही डोक्यावर फुलं वाहून घेत असत. काली आणि आपण एक इतका तीव्र भाव त्यांचा पूजा करता करता होत असे. संध्या करता ते म्हणायचे की अरे अलीकडे एवढी संध्या होत नाही. केशवाय नमः नारायणाय नमः अशी एक दोन नावं घेतल्याबरोबरच मी नारायण स्वरूप होऊन जातो. 24 नामं देखील घेतली जात नाही. सगळी संध्या कुठून होणार असं म्हणत असत. नाथांनी देखील झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटला असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत संध्या आहे. संदेह गेल्यावर संध्येचं काम संपलं मग तो मौजेनी संध्या करेल अथवा करणार नाही असं होऊ शकेल. कोणाकोणाला मानस पूजेमध्ये रमायला आवडतं पण प्रत्यक्ष पूजेमध्ये तेवढं रमता येत नाही तर कोणाला मानस पूजा अजिबात जमत नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला देखील कोणी कोणी कुठून तरी फोटो मूर्ती आणून देत. स्वामीजींनाच निलाताईने दिली असं नाही. मी थोडे दिवस त्या घरी ठेवतो आणि मग काय करणार मी काढून टाकतो त्या. पण त्यांच्याबद्दल अनादर आहे म्हणून काढून टाकत नाही. आणि जी आपली मुलं अथवा सुना अथवा नातवंड त्यांना याची कल्पनाच नाही या गोष्टीची ते पूजा तरी काय करणार आणि कशा करता करणार. अशी कितीतरी घरं मला माहिती आहेत की ज्या घरामध्ये 8-8 दिवस पूजाच होत नाही. वेळच नाही कोणाला. कधीतरी कोणाला तरी आठवण झाली तर देव्हारा फक्त झाडून टाकतात असंही करतात. पण या ज्या गोष्टी आहेत या जर परमार्थ करायचा असेल तर करा. परमार्थ करायचा नसेल तर आता तुम्ही जे करताय ते तुमचे तुम्ही प्रमाण काय करणार त्याला. असंही थोडस राहतच ना. आणि पूजा ही परमार्था करता करतो आहे का आपली घरात आलेली आहे म्हणून करतोय यालाही एक अर्थ आहेच ना. काही समजून उमजून करत असेल तर ती पूजा मोठी अर्थपूर्ण होऊन जाते. मी मध्यंतरी पावसला गेलो होतो. आपलं एक शिबिर तिथं होतं. 3 वर्षांपूर्वी आपल्या इथल्या कार्यकर्त्यांचं एक शिबिर पावसला झालं. तेव्हा संध्याकाळी चक्रांकित महाराजांची प्रवचनं तिथं होत असत. प्रवचनाच्या आधी ते येत असत मोठ्या प्रेमाने तिथं यायचे. आणि प्रवचनाच्या जागेवर बसायच्या आधी आत मंदिरात जायचे. समाधी मंदिरात नमस्कार करायचे. 3 दिवस मी असल्यामुळे 3ही दिवस त्यांच्याबरोबर आत मंदिरात मी जात होतो. 3ही दिवस एकाच पद्धतीने एकच वाक्य ते माझ्याबरोबर उच्चारले. आत गेल्यावर ती सगळी पूजा मांडलेली पाहून ते इतके प्रसन्न झाले. तुळशी चाफ्याची फुलं विविध प्रकारची फुलं कमळ अशी म्हणाले की पूजून देवो पाहिजे असं एवढंच फक्त म्हणायचंय. पूजा करून देव पाहावा, पूजूनी देवो पाहिजे, प्रसन्न वाटतं असं म्हणायचंय. एवढं एकच वाक्य तीनही दिवस ते माझ्याशी बोलले. ही आवड आहे आणि ही जी आवड आहे ही आवड हृदय सद्गदित करतं. त्यांचं हृदय अत्यंत सद्गदित होत ते बोलत होते. चित्तशुद्धी घडवतं. पूजेमध्ये तर असा भाव आहे की पूजा ज्या देवाची करतो ते प्रतिबिंब आहे आणि बिंब मी आहे. रामाची जर पूजा करत असेल तर ते प्रतिबिंब आहे बाहेर मूर्तीच्या रूपाने आणि खरा राम आत आहे. आचार्य म्हणतात की चेतो भृंग भ्रमसी वृथा भव मरु भूमौ निरसायाम भज भज लक्ष्मी नरसिंहा नघ सरसिज मकरंदम. ते असं म्हणतात की प्रतिबिंबालंकृती धृती कुशलो बिंबालंकृती मातनुते. बिंब प्रतिबिंब न्यायानी बिंबावर अलंकार चढवले की प्रतिबिंबावर अलंकार चढवले जातात. तसं बिंब प्रतिबिंब न्यायानी तो आणि मी एक अशा प्रकारची भावना धरावी. मी सुरुवातीला थोडं उलट सांगितलं. आत परमात्म्याचं प्रतिबिंब आहे आणि बाहेर तो बिंब स्वरूप आहे. जर प्रतिबिंब सजवायचं असेल तर बिंब सजवणं हा त्याला उपाय आहे. तसं आरशात तुम्ही पाहता उत्तम शृंगार करून भगिनी पाहतात तर प्रतिबिंब सजलेलं पाहतात. याचं कारण बिंब सजलेलं असतं. म्हणून बाहेर बिंब सजवा, आत प्रतिबिंब परमात्म्याचं जे आहे जीवात्मा त्याला परमात्मा आपण असा बोध देखील होईल. प्रतिबिंबालंकृती धृती कुशलो बिंबालंकृती मातनुते चेतो भृंग भ्रमसी वृथा भव मरु भूमौ निरसायाम. हे मनोरूपी भ्रमरा भुंग्या, तू या भवरूपी वाळवंटामध्ये काय म्हणून फिरतो आहेस? तिथं तुला काही मिळणार नाही. भज भज लक्ष्मी नरसिंहा नघ पद सरसिज मकरंदम. असं असल्यामुळं पण ज्यांना भावच ओतता येत नाही, जिथं भावाचा खडखडाट आहे त्याला पैसा सत्यस एवढं मात्र समजतं. धनदौलत ही खरी हे मात्र ज्याला समजतं आणि ज्याच्या घरात देवाला स्थान नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणार? पूजा हा साधना प्रकार आहे. तो कर्मकांडाने निर्माण झाला की मग दात करुणी देखील देव होऊन जातील. अशा तऱ्हेने या गोष्टीकडे परमार्थी माणसाने पाहावं. परमार्थी माणसाने सर्व ठिकाणी आपल्या बोधाला अनुकूल असा विचार करायला शिकावं आणि याकरता पूजेचं प्रेम लावून घ्यावं. किती करावी, किती वेळ करावी, किती देवांची करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तसं करत राहावं. तसं जर तो करू शकला तर अनेक अनेक अंगांनी रान उठवायचं असतं. जे एखादं सावज जर पकडायचं असेल तुम्हाला, शिकारीला गेलेले असाल, तर चहूबाजूनी हकारे द्यावे लागतात, दांडोरे पिटावे लागतात. सगळ्या बाजूनी दहशत निर्माण केल्यासारखं शिकारी करतो तेव्हा मग ते सगळी कोंडीहून एका ठिकाणी जिथे शिकारी असतो तिथं बरोबर सावज येतं. आपल्याला देखील परमात्म भाव हवा आहे. मग तो ध्यानानी हवा आहे, नामाच्या बाजूनी चहूकडून रान उठू आपण असा जर विचार केला तर पूजा हा उत्कृष्ट साधना प्रकार आहे. तारतम्य सोडून मात्र काहीच नसावं हे तितकंच खरं आहे. हरी. त्यामुळे बरेच प्रश्न असताना खरं म्हणजे हा प्रासंगिक प्रश्न पहिला मी आज घ्यायचं ठरवलं. अरविंद ये, अभंग म्हण. किती दिवसांनी आलास तू? या इथली ही ज्ञानोबांची मूर्ती स्वामीजींची मूर्ती अरविंदनी केली आहे बरं का, पंढरीनाथांची मूर्ती अभिजितनी केली आहे. हे दोघं भाऊ आहेत, कित्येकांना हा माहीत नाहीये नवीन आलेल्या मंडळींना. आपली जी अध्यात्म मंगलधाम मधली विवेकानंदांची मूर्ती आहे ती यांनी केली आहे, यांनी आणि वडिलांनी मुख्यतः याच्या. तेव्हा
माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी.
अरविंद दोन अभंग एकत्रित म्हणतात, सापडलो एकमेका त्याला द्या पुस्तक. एकदम सांगितलं ना तर जरा पंचायत होते बर का व्यक्ती, माझे हे जरा चुकतच. तो चांगला डोळे मिटून बसला था.
दुसरा म्हणतो
हो अगदी म्हण.
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ, देमज प्रेम सर्व काळ विठु माऊली ये हाची वर देई विठु माऊली ये हाची वर देई संचरो निराही हृदय माझा संचरो निराही हृदय माझा तुका म्हणे काही न मागो अनिक तुका म्हणे काही न मागो अनिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ दे मज प्रेम सर्व काळ
छान हरी हरी अभिजित ये मन दोन्ही भावांचा आता अभंग होऊन देत
देवा तू माझी माऊली देवा तू माझी साऊली पाहतो वाटुली देवा पाहतो वाटुली पांडुरंगे पांडुरंगे देवा तू माझी माऊली तू मज एकला तू मज एकला 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 ग एकला तू मज एकला वडील धाकुला वडील धाकुला तू मज आपुला देवा तू मज आपुला सोयरा राजीव तू मज आपुला सोयरा राजीव देवा तू माझी माऊली देवा तू माझी साऊली तुका म्हणे जीव तुझ पायी जडे तुझ पायी जडे तुका म्हणे जीव तुझ पायी जडे तुझ पायी जडे तुझ विणवोस सर्व दिशा तुझ विणवोस सर्व दिशा सर्व दिशा सर्व दिशा तू माझी माऊली देवा तू माझी साऊली पाहतो वाटुली देवा पाहतो वाटुली पांडुरंगे पांडुरंगे देवा तू माझी माऊली
मिनिट नाम घेऊ. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तांचं नाव आपण घेऊ आज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरी 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 स्वामी जी स्वामी जी हरी हरी बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।